नमस्कार, आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकर तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो, मनशाच्या उदरगती खातीर आणि कल्याणा खातीर सहकाराची भावना वाढवपाक जाय असे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांनी म्हटला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां आयतारा सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीत उलोवप करतले। गोयचे कवी उदय म्हांबरे हांच्या सपनातल्या गावची वाट या कविता झाल्याचे प्रकाशन फाल्यां जातले। आणि सोमारा 30 सप्टेंबराक राज्यात वादळी वाऱ्यासयत पाऊस पडपाची शक्यता आशियान हवामान खात्यान येलो अलर्ट जारी केला। सहकार हो मनशाचो स्वाभाविक गुण जावन आसा। सहकारा बगर मनशाचो विकास व कल्याण शक्य ना। आम्ही एकठांय रावून एकमेकांक मदत करपाक जाय आणि समाजवादी सहकाराची भावना वाढवपाक जाय असे सहकार मंत्री श्री सुभाष शिरोडकर हांनी सांगले। शिरोडकर काल पोरणे गोंय हांगा गोंय राज्य सहकारी बँकेन आयोजित केल्ल्या राज्य सहकारी बँक राष्ट्रीय महासंघाच्या वर्सुकी बसकेन उलयताले। फुडें उलयतना शिरोडकर हांनी सांगले, देशातल्या कांय राज्यांनी सहकार क्षेत्रांत उत्कृष्ट प्रगती केल्ली आसली तरी सहकार चळवळ सगळ्या घटकांमेरेन पावोवपा खातीर आमी काम करपाक जाय। देशाच्या अर्थव्यवस्थेन सहकार क्षेत्राचे भरपूर योगदान आसा। सहकारातल्यान ग्रामीण लोकांची प्रगती जावपाक मदत जाल्या। सहकार क्षेत्र हे जगा खातीर आदर्श क्षेत्र करपा खातीर आमी यत्न करपाची गरज आसा असे ताणी मुखार सांगले। कर्नाटक सरकारचे सहकार मंत्री श्री के एन राजन हांनी ह्या वेळार उलयतना सहकार क्षेत्रावरवी शेतकरी वर्गाक अर्थिक तशेंच हेर सुविधा दिवन तांचे सशक्तीकरण करपाची गरज उक्तायली, जो आमच्या अर्थव्यवस्थेचो कणो जावन आसा असे ताणी सांगले। राज्य सहकारी बँक राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष कोंडुरा रवींद्र राव हांनी सहकार क्षेत्राचो उद्देश पूर्ण करपा खातीर सहकार क्षेत्रातल्या सगळ्या वावरप्यांनी एकमेकाच्या सहकार्यान काम करपाची गरज उक्तायली। श्री उल्हास फळदेसाय आयोजित करपाक सहकार्य गोयांत आयोजित करपाक सहकार्य केल्ले खातीर गोंय राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री उल्हास फळदेसाय यांचे अभिनंदन केले। आदले खासदार श्री चंद्रपाल सिंग हांनी ग्रामीण अर्थव्यवस्था घटमूट करपा खातीर सहकार क्षेत्राचे योगदान महत्वाचे आशिल्ल्याचे सांगून आमच्या देशांत बँकिंग क्षेत्र उत्कृष्ट प्रगती करता असे सांगले। महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री भीमा सुब्रमण्यम हांनी प्रास्ताविक केले। यावेळार मंत्र्या हस्तुकी चंद्रपाल सिंग, उल्हास फळदेसाय, अनंत चोडणकर, सुधीर महाजन आणि हेरांचो सत्कार झालो। सुरुवातीक उल्हास फळदेसाय हांनी येवकाराचे उलोवप केले। सिद्धी उपाध्याय हांनी कार्यावळीचे सूत्रसंचालन केले। फाल्यां आयतारा सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारत आणि परदेशातल्या लोकांकडे आपले विचार मांडतले। म्हयनाळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 114वो भाग असतो। मोदी आणि सलग तिसरे फावट कार्यकाळ प्रधानमंत्री म्हणून सूत्रां स्विकारल्या उपरांतचो हो चौथो भाग असतो। आकाशवाणी आणि दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्कार आकाशवाणी न्यूज संकेतस्थळ आणि न्यूज ऑन एअर मोबाईल एपाचेर हो कार्यक्रम प्रसारित जातलो। तशेंच आकाशवाणी न्यूज, डीडी न्यूज, पीएमओ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर हे थेट प्रक्षेपित जातले। हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच आकाशवाणी प्रादेशिक भाषांनी ही कार्यावळ प्रसारित करतले। कवी उदय म्हांबरे हांचो सपनातल्या गावची वाट हो चौथो कविता झेलो फाल्यां प्रकाशित जातलो। ही कार्यावळ पाटो पणजे दूरसंचार इमारती पाचव्या माळ्यार आशिल्ल्या गोवा कोंकणी अकादमी सभाघरांत जातली। उदय म्हांबरे हांचे हय सायबा, मनशाच्या सोदांत आणि इंद्रधणू उदेव हे तीन कविता झेले उजवाडांक आयल्यात। या कार्यावळीच्या अध्यक्षस्थानार कवी माधव बोरकार असतले, जाल्यार मुखेल सोयरे म्हण विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भूषण भावे हाजीर रावतले। गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष वसंत सावंत आणि विमला पै पुरस्कार फावो जाल्ले कवी शैलेंद्र मेहता खासा सोयरे म्हण हाजीर असतले। राष्ट्रीय बालभवन आणि गोय बालभवनच्या आदान प्रदान कार्यावळीचे उक्तावण गोय बालभवनाचे संचालक श्री शशिकांत पुनाजे हांच्या हस्तुकी बालभवन कांपाल पणजी हांगसर झाले। या कार्यावळीक राष्ट्रीय बालभवन नवी दिल्ली आणि गोय बालभवनाच्या सुमार 80 भुरग्यांनी वाटो घेतला। 4 दिसांच्या या कार्यावळीक गोय आणि उत्तर भारतातल्या सांस्कृतिक नृत्य, नाट्य आणि संगीताचे आदान प्रदान करतले। उक्तावण सुवाळ्याक राष्ट्रीय बालभवन नवी दिल्लीचे कार्यक्रम मुखेली श्री चंद्रमणी उपपालवी, व्यवस्थापक स्नेहावस्य कंक्रियाल माचीर उपस्थित आशिल्ले। बालभवनाचे लेखा अधिकारी श्री लक्ष्मीदास मणेरकार हांनी येवकार दिलो। संगीत विभागाचे वरिष्ठ प्रशिक्षक श्री महेश गावस हांनी सूत्र निवेदन केले। कला विभागाचे वरिष्ठ प्रशिक्षिका सौ मनीषा तारी हांनी उपकार मानले। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी आयकतात।
आकाशवाणी सगळ्यांच्या खातीर,
जाहिराती सगळ्यांच्या खातीर,
म्हणजेच आकाशवाणी वयल्यान जाहिराती
सगळ्यांच्या खातीर।
मागीर वाट कोणाची पळयता, देऊया नाही जाहिरात।
आकाशवाणीचेर येयात, आम्ही रावल्यात तुमच्या येवकाराक।
आकाशवाणी पणजी, आल्तिनो पणजी, गोंय। फोन नंबर
2224455
2224455।
सोमारा 30 सप्टेंबराक वादळी वाऱ्या सयत मध्यम स्वरुपाच्या पावस राज्यान जावपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला। तशेच त्या दिसा राज्यान येलो अलर्ट जारी केला। वराक 30 ते 40 किलोमीटर वाऱ्या व्हावपाचो अदमास आसा। हवामान खात्याच्या अदमासा प्रमाण आयत राज्याच्या दोनूय जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाचो पावस पडलो। सास्टीच्या मामलेदार कार्यालयान व्हडा प्रमाणात म्युटेशन अर्ज पडून आशिल्ल्यान हातूंतले काय अर्ज हातावेगळे करपा खातीर आयज मडगांवच्या माथानी साल्डाना प्रशासकीय संकुलांत मेगा म्युटेशन शिबीर जाले। या वेळार 100 परस अधिक म्युटेशन प्रकरणां हातावेगळी केली अशी माहिती सास्टीचे मामलेदार प्रतापराव गांवकर हांणी दिली। दक्षिण गोंय वकील संघटनेच्या विनंतीवेल्यान दक्षिण गोंयचे जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू हांणी हे शिबीर घडोवन हाडले। सास्टीचे 5वे मामलेदार या वेळार हजेर आशिल्ले। ज्या कोणाच्या म्युटेशन प्रकरणात कसलेच वाद ना अशी प्रकरणां आयज हातावेगळी केली। सकाळच्या पहिल्या 2 वरांत एकूण 45 प्रकरणां निकालान काढली। सकाळी 10 वरांचेर सुरू जाल्ले हे शिबीर सांजे 5 वरां मेरेन चालू आशिल्ले। आयज शेनवार आसून लेगीत मामलेदार कार्यालयाचे कर्मचारी या शिबिरात हजर राहून तांणी सहकार्य केल्याविषयी केळशीचे सरपंच डिक्शन वाझ हांणी यांचे उपकार मानले। अशे तरेची शिबिरात दरेक तालुक्यांत घडोवन हाडची अशी मागणी तांणी या वेळार केली। फकत सरकारी नोकरी म्हणल्यार रोजगार न्हय, सध्या गोंयांत पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रांत 2 लाख नोकऱ्यो उपलब्ध आसात। गोंयच्या तरणाट्यांनी ताचो लाभ घेतलो ना जाल्यार हेर राज्यांतले लोक ते संधी मेळयतले असो हुस्को मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी उक्तायलो। कला अकादमीन काल संवसारीक पर्यटन दिसा निमतान शिक्षण संचालनालय आणि गोंय समग्र शिक्षा हांच्या जोड पालवान आयोजित केल्ल्या भ्रमण कार्यावळीत ते उलयताले। या वेळार शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, ऑलिंपिक पदक विजेती मनू भाकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे आणि हेर मानेस्त हजेर आशिल्ले। एनएसक्यूएफ खाला राज्यांत व्हडा प्रमाणात शाळेतल्या विद्यार्थ्यांक कुशळटाय दिवपाचेर भर दितात। 10वेन नापास जाल्ल्या तशेंच उचेले शिक्षण प्राप्त केल्ल्या तरणाट्यांक रोजगार दिवपाचो सरकारचो यत्न आसा। पर्यटन क्षेत्रांत भलायकी, धर्मी आणि वेलनेस पर्यटनाची संद आसा, हाचो फायदो घेऊन गरजेचे आसा असे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी भ्रमण या कार्यावळीत लोकांक संबोधित करताना सांगले। या वेळार उच्च शिक्षण संचालनालय आणि टीसीएस हांचे मदीं समजिकायेची कबलातीचेर सही जाली। गोंयांत व्हडा प्रमाणात खासगी विद्यापीठां येवपाक लागल्यात, हाका लागून गोंयच्या तरणाट्यांक रोजगाराची संद मेळटली, तशेंच नवे अभ्यासक्रम शिकपाची संद मेळटली। राज्यांत 4 खासगी विद्यापीठांच्या प्रस्तावाक मान्यताय मेळ्ळ्या अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगलें। वेगवेगळे प्रश्न हाताळपा खातीर संसदेन स्थायी समिती तयार केल्या। तातूंत राज्यसभेचे खासदार सदानंद शेट्टानावडे हांची संसदेच्या वाणिज्य स्थायी समितीचे वांगडी म्हणून नेमणूक केल्या, जाल्यार दक्षिण गोंयचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडीस हांची देशाचे संरक्षण समितीन नेमणूक केल्या। स्थायी समितीचेर काम करपाची संद मेळिल्ल्यान राज्याच्या उदरगतीं खातीर जे काम करप शक्य आसा ते करतलो अशे तानावडे हांणी सांगले। तानावडे पयलेच खेपे राज्यसभेन वेचून आयल्यात। डोलासेन ही वाणिज्य स्थायी समितीची अध्यक्ष आसा। खासदार कॅप्टन विरियातो फेर्नांडीस हांची देशाचे संरक्षण समितीन नेमणूक जाल्या। गोंय मनीसबळ विकास मंडळ 944 रित्या पदा खातीर भरती करतले। हातूंत ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, अटेंडंट प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सुरक्षा निरीक्षक अशी पदां आस्पावीत आसात। हे खातीर पदाचेर आधारून 14,523,000 रुपया महिन्यांक पगार दितले। या पदा खातीर 30 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर या काळात मंडळाच्या मुखेल कार्यालयात अर्ज करचे पडतले। परतून एक फावट मुखेल खबरो। मनशाच्या उदरगती खातीर आणि कल्याणा खातीर सहकाराची भावना वाढोवपाक जाय असे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांणी म्हटला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां आयतारा सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीत उलोवप करतले। गोंयचे कवी उदय भांबरे हांच्या स्वप्नातल्या गावची वाट या कविता झेल्याचे प्रकाशन फाल्यां जातले। आणि सोमारा 30 सप्टेंबराक राज्यांत वादळी वाऱ्यासयत पावस पडपाची शक्यता आशिल्ल्यान हवामान खात्यान येलो अलर्ट जारी केला। आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो।